मला एड्स आहे. आमचे डॉक्टर म्हणतात की ART सुरू करावी लागेल आयुष्यभर, न विसरता. कारण जर मी विसरलो तर हिचा परिणाम होणं बंद होईल, मग अधिक महागडी औषधं घ्यावी लागतील. म्हणूनच औषधं घ्यायला मी कधीही नाही विसरत.
आयुष्यात कोणत्याही बाबतीत शंकेला जागा असू शकते, परंतु HIV/AIDS बाबतीत नाही. जर तुम्हाला किंचित सुद्धा HIV/AIDS पासून धोका असल्याची शंका असेल, तर कोणत्याही सरकारी इस्पितळाच्या ICTCवर HIV/AIDS सल्ला घ्या व तपासणी करा. ही सेवा संपूर्णपणे निःशुल्क आणि गोपनीय आहे.